नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ह्यो असात प्रादेशिक खबरो. मुखेल खबरो. फाटल्या 10 वर्षांत भारतीय जनता पक्षाच्या सरकारान गरिबांक सशक्त करपाचेर भर दिला अशें प्रधानमंत्र्यांनी म्हळां. वेवसायीक महाविद्यालयांत प्रवेश घेवपा खातीरचे अर्ज फाल्यां सावन घेतले. हजारांनी भाविकांचे श्रद्धास्थान आशिल्ले शिरगांवचे श्रीदेवी लयराईचो नामनेचो जात्रे उत्सव आयज सावन सुरू जाता. आणि हवामानात जाल्ल्या बदलाक लागून राज्यात पडिल्ल्या उटंगराच्या पावसान लोकां जिणेचेर परिणाम. आता पुराय खबरो. फाटल्या 10 वर्षांत भाजपा सरकारान गरिबांक सशक्त करपाचेर आणि तांकां वयर काडपाचेर भर दिला अशें प्रधानमंत्री आणि भाजपाचे वडील फुडारी नरेंद्र मोदी हांणी म्हळां. इंग्लीश दिसाळ्याक दिल्ल्या मुलाखतींत उलयतना तांणी खरी प्रगती म्हळ्यार दरेका नागरिकाक सशक्त करप आणि तांकां यश मेळोवपा खातीर जाय आशिल्ली साधनां दिवप ही आसा हे भारतान संवसाराक दाखोवन दिला अशें तांणी सांगले. फाटल्या 10 वर्षांत 25 कोटी लोक गरिबीतल्यान भायर सरले आणि भारतातले बेरोजगारीचे प्रमाण उणे जाले. कोट्यांनी लोकांनी आपलो वेवसाय सुरू करपा खातीर मुद्रा रिणाचो फायदो घेतला अशें तांणी सांगले. आपले सरकारान गरिबांक तांच्यो मुळाव्यो गरजो पुराय करून सशक्त केल्यात आणि वेगवेगळ्या सुधारणांवरवी देशाची अर्थव्यवस्था परतून उभी केल्या अशें तांणी मुखार सांगले. लोकसभेच्या वेंचणुकेंत जैत मेळ्ळे उपरांत आपले सरकार विकसीत भारताचे ध्येय साध्य करपा खातीर यत्न करतले अशें प्रधानमंत्र्यांनी मुखार सांगले. वैजकी अभियांत्रिकी फार्मसी आयुर्वेदीक नर्सिंग होमिओपथी ह्या वेवसायीक महाविद्यालयांत प्रवेश घेवपा खातीरचे अर्ज फाल्यां म्हळ्यार 13 मे सावन घेवपाक सुरवात जातली. दरवर्षाप्रमाण अंदू लेगीत तांत्रीक शिक्षण संचालनालयावरवी प्रवेश प्रक्रिया जातली. तांत्रीक शिक्षण संचालनालयाच्या गोपांनी ही माहिती दिली. प्रवेशाची माहिती पुस्तिका तांत्रीक शिक्षण संचालनालयाच्या संकेतथळाचेर उपलब्ध आसा. प्रवेशाचे अर्ज 13 मे ते 24 मे 2024 हे काळांत सकाळी 10 ते सांजे 5 वरां मेरेन सादर करचे अशी सुचोवणी आसा. आयतारा अर्ज घेवचे नात. पर्वरीचे तांत्रीक शिक्षण संचालनालय, वेर्णेचे पाद्री कॉन्सेसांव कॉलेज, फातोर्डेची डॉन बॉस्को कॉलेज, आसगांवचे आग्नेल इन्स्टिट्यूट, फर्मागुडीवेले बांदेकार फार्मासी महाविद्यालय आदी संस्थांनी प्रवेश अर्ज घेवपाची वेवस्था केल्या. इच्छूक विद्यार्थ्यांनी 24 मे मेरेन अर्ज सादर करचे. वैजकी दांत आणि आयुर्वेदीक अभ्यासक्रमाखातीरचे प्रवेश नीट परिक्षेच्या गुणांचेर जातलो. अभियांत्रिकी पदवी प्रवेश जेईई परिक्षेच्या गुणांचेर जातलो. परिक्षेचे निकाल जाहीर जावंक नासले तरी ह्या तारखे भितर प्रवेश अर्ज सादर करप आवश्यक आसा अशें तांत्रीक शिक्षण संचालनालयान कळीत केला. प्रवेश परिक्षांचो निकाल लागले उपरांत 5 दिसां भितर विद्यार्थ्याक गुण सादर करचे पडटले. दुबय वर्ल्ड ट्रेड सेंटरांत हालींच जाल्ल्या प्रतिश्ठीत अरबी ट्रॅव्हल मार्केट दुबय 2024 हातूंत गोंय पर्यटन खात्यान राज्याच्या पर्यटन उपक्रमांचे प्रदर्शन केले. गोंय पर्यटन हॉलाचे उक्तावण संयुक्त अरब अमिरातीतल्या भारतीय राजदूत संजय सुधीर हांचे हस्तुकी जाले. ह्या वेळार गोंय पर्यटन खात्याचे संचालक आणि जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील आंचीपाका, आयएएस गोंयचे पर्यटन मंत्र्याचे विशेष कार्य अधिकारी शॉन मेंडेस, गोंय पर्यटन विभागाचे पालवी अधिकारी श्रीमती चित्रा वेंगुर्लेकार आणि इनक्रेडिबल इंडियाचे हेर मुखेली अधिकारी हजर आशिल्ले. गोंयचे सांस्कृतीक दायज आणि सैमीक सोबीतकाय जागतिक मंचाचेर दाखोवपाची बांदिलकी ह्या प्रदर्शनात बळगे दिता. दुबईत गोयची हाजेरी पर्यटन उदरगतीच्या दिशेन महत्वाचं मार्गदर्शक फातवर थारता. जापसालदार प्रवास पद्धतीक चालना दिवपा खातीर आणि गोयचो खाशेलो प्रस्ताव संसाराक दाखोवपा खातीर गोय पर्यटन खात्याचे यत्न चालू आसात. कष्ट घेतले बगर खंयचोच कलाकार व्हड जावंक पावना अशें कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे हांणी म्हळां. मंगेशी वाठारांत 14व्या मांगिरी संगीत महोत्सवाचें उक्तावण केले उपरांत मंत्री गावडे उलयताले. क्लबाच्या संस्थापक वांगड्यांची याद करून तांकां भोवमानीत केले म्हूण मंत्री गावडे हांणी आयोजकांची तोखणाय केली. मांगेरी यूथ क्लबान सातत्यान अश्यो कार्यावळी आयोजीत करता. सातत्य राखता तीच खरी संस्था मुखार वता अशें तांणी मुखार सांगले. संगीत महोत्सवाच्या उक्तावण सुवाळ्याक मंगेश देवस्थानचे सचीव, संस्थापक वांगडी राजू मंगेशकर, जिल्हा पंचायत वांगडी दामोदर नायक, संस्थेचे सचीव केदार मणेकर हजर आशिल्ले. उक्तावण सुवाळ्या उपरांत 2 सत्रांनी संगीत कार्यावळी जाल्यो. पुराय कार्यावळीचे सूत्रसंचालन सावनी दांडेकर हांणी केले. राज्यांत आशिल्ल्या आंब्याच्या जातीची नोंद दवरपा सयत तांची जतनाय घेवपाच्या हेतान शेतकी खात्यान 2 दीस आंब्याचे प्रदर्शन घडोवन हाडपाचे थारायला. हे प्रदर्शन 17 आणि 18 मे दिसा पणजे कला अकादमीत जातले. शेतकी संचालक नेविल आफोन्सो हांणी ही माहिती दिल्या. विभागीय शेती कार्यालयांत प्रवेश अर्ज उपलब्ध आसात. वांटो घेवपाक इच्छूक आशिल्ल्यांनी 16 मे मेरेन अर्ज करचो. ह्या प्रदर्शनांत आंब्यापासून तयार जावपी खावपाच्या पदार्थाची सर्त जातली. लोणचे, जॅम, साठां तशेंच हेर पदार्थांचे प्रदर्शन जातले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात. हजारांनी भाविकांचे श्रद्धास्थान आशिल्ले गोंय आनी हेर राज्यांनी नामनेक पाविल्ले शिरगांवचे श्रीदेवी लयराईचो नामनेचो जात्रे उत्सव आयज सावन सुरू जाता. ह्या जात्रे उत्सवा निमतान श्री लयराईच्या देवळा भोंवतणी भक्त लोकांची गर्दी जावपाक सुरवात जाल्या. श्री लयराई देवीचे धोंड व्रत स्विकारून उपास करतात आनी सवळे रावन मंगलमय वातावरणात देवीची भक्ती करतात. सध्या दिवचल म्हाल सवळ्यान आनी मंगलमय वातावरणात प्रसन्न जाला. इतले मजगती काल दोन गणांनी व्हडले जेवण करून गांवांतल्या लोकांकूय ह्या उत्सवात सहभागी करून घेऊन सगळ्यांक फराळ दिलो. हो जात्रोत्सव बरे भशेन जावचो म्हणून देवस्थान समितीन आनी प्रशासनान सगळी तयारी केल्या. शिरगांवची घरां रंगांनी सजल्यात, आकर्षक आर्खांनी नटल्यात, वेगवेगळे मांडूय उभारल्यात. हे जात्रे निमतान लाखांनी भाविक येवपाचो अदमास आशिल्ल्यान गर्दी टाळची हे खातीर उबाय येवजण आखल्या. जात्रे निमतान 5 दीस लोकांची खूप गर्दी जाता. अग्निदिव्य साकारपा खातीर होमखण काल राती रचून पूर्ण जाला. आयज मध्यान राती अग्निदिव्य साकारपा खातीर हजारांनी व्रतस्थ धोंड सज्ज जाल्यात. सरकारान येरादारीची उदकाची पार्कींग तशेंच हेर वेवस्था केल्या. भाविकांक मेकळेपणान देवीचें दर्शन घेवंक मेळचें म्हूण फावो ती तजवीज केल्या. मोगरेच्या कळ्यांक ह्या उत्सवांत मागणी आसता. ते खातीर शेकड्यांनी लोक मोगऱ्यो विकूंक गांवांत दाखल जाल्यात. सगळे कडेन मोगऱ्यांचो परमळ फांकला. काल राती हवामानांत जाल्ल्या बदलाक लागून राज्यांत सगळे कडेन पावस शिवल्ला. अचकीत पडिल्ल्या पावसाक लागून लोकां जिणेचेर परिणाम जरी जालो तरी थंडसाणेक लागून लोकांच्या जिवाक थाकाय मेळ्ळ्या. 3 दीस पावस पडटलो म्हणपाचो अदमास हवामान खात्यान काल उक्तायल्लो. फाटल्या 24 वरांनी फोंड्यांत सगळ्यांत चड म्हळ्यार 38.2 मिलीमिटर म्हळ्यार 1.5 इंच जाल्यार पोरणे गोंयांत 38 मिलीमिटर म्हळ्यार 1.5 इंच पावसाची नोंद जाल्या. 1 मार्च 2024 उपरांत आतां मेरेन फोंड्यांत सगळ्यांत चड म्हळ्यार 104.8 मिलीमिटर म्हळ्यारूच 4.12 इंच पावसाची नोंद जाल्या. शुक्रारा सांजेच्या वेळार राज्यात पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्ली. ते प्रमाण सांजे वेळार 70 दिवचल फोंडे आनी हेर वाठारांनी पावस पडलो. पावसा लागून वीज पुरवण खंडीत जाल्ली. वारें आनी वादळ मर्यादीत आशिल्ले देखून 70 आनी दिवचल वाठारांत झाडां आनी खांद्यो कोसळपाच्यो घडणुको जावंक ना. फोंडे आनी पोरणे गोंयांत 1.5 इंचा परस चड पावसाची नोंद जाल्या. तरी केप्यां, मडगांव आनी काणकोण पावस पडिल्ल्याची नोंद जावंक ना. फाटल्या 24 वरांत नोंद जाल्लो पावस कसो आसा? पेडण्या 5.2 मिलीमिटर, फोंड्यां 38.2 मिलीमिटर, पणजेंत 2 मिलीमिटर, पोरणे गोंयांत 38 मिलीमिटर, साखळे 3.2 मिलीमिटर, वाळपय 29.4 मिलीमिटर, दाबोळे 2.8 मिलीमिटर, मुरगांवां 1.2 मिलीमिटर, सांगेर 1.5 मिलीमिटर पावस पडला. जाल्यार काणकोण, मडगांव आनी केप्यां वाठारांत पावसाची नोंद जावंक ना. इतले मजगतीं फोंडे वाठारांत काल सांजे उटंगराचो पावस पडिल्ल्यान लोकां जिणेचेर परिणाम जालो. वादळी वाऱ्यासयत जोगला मारून पावसान पुराय सैमाक झिळपून काडलो. सावयवेरे, मार्शेल, बोरये, बेतोडे, शिरोडे, मडकय, माड्डोळ, पिरवळ आनी कुंडय वाठारांत उटंगार पावसान धुमशेणां काडली. फोंडे नगरपालिकेन गटारां साफ करपाचें काम हातांत घेतिल्ल्यान रस्त्याचेर उदक सांचून उरलें ना. वाऱ्या नेटार खाणेपरा, बोरये, तिवरे, माशेल तशेंच फर्मागुडी वाठारांत रुखांचे खांदे घराचेर तशेंच गाडयांचेर पडिल्ल्याच्यो नोंदी जाल्यात. मात ह्या घडणुकांनी कसलीच जिवीतहानी जावंक पावली ना. वीज पुरवण खंडीत जाल्ल्यान ती सुरळीतपणान करपाक वीज कर्मचारी झुजा पावण्यार वावुरले. इतले मजगतीं गोंयांत आयज आनी फाल्यां वादळी वाऱ्यासयत किरकोळ ते मध्यम स्वरुपाचो पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. वास्कोच्या साईनगर फकीर गल्ली वाठारांत आयज सिलिंडरांतल्यान जाल्ल्या गॅस गळटेक लागून एका तरणाट्याक मरण आयलें. मेळिल्ले म्हायती प्रमाण सर्वीस सोदपाक म्हूण उत्तर प्रदेशांतल्यान 8 तरणाटे कांय दिसा पयलीं गोंयांत आयिल्ले. ते वास्को 2 कुडी भाड्यान घेवन रावताले. आयज सकाळीं दुसऱ्या कुडींतल्या इश्टांनी दार उगडले जाल्यार 4 इश्ट बेशुद्ध पडिल्ले आसले. रातभर सिलिंडर चालू उरिल्ल्यान ही घडणूक घडल्या अशें सुत्रावरवीं कळटा. बेशुद्ध पडिल्ल्या तिगांचेर बांबोळेच्या गोंय वैजकी महाविद्यालयांत उपचार चालू आसात. आनी खबरो सोपोवच्या आदीं पोरतून एक फावट मुखेल खबरो. फाटले 10 वर्सांत भारतीय जनता पक्षाच्या सरकारान गरीबांक सशक्त करपाचेर भर दिला अशें प्रधानमंत्र्यांनी म्हळा. वेवसायीक महाविद्यालयांत प्रवेश घेवपा खातीरचे अर्ज फाल्यां सावन घेतले. हजारांनी भाविकांचे श्रद्धास्थान आशिल्ले शिरगांवचे श्रीदेवी लयराईचो नामनेचो जात्रे उत्सव आयज सावन सुरू जाता आनी हवामानांत जाल्ल्या बदलाक लागून राज्यांत पडिल्ल्या उटंगाराच्या पावसान लोकां जिणेचेर परिणाम जाला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.